नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. मोटेगावकर याच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांकडून पर्दाफाश. 4 संशयितांना अटक. डॉ गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या. आणि पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीनं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या विकासासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर काल छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी सीबीआयनं लातूर इथं आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी कोचिंग क्लासमधल्या कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी सुरू केली आहे. मोटेगावकर याच्या 12वीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मोटेगावकर आणि पीव्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल लातूर इथं आरसीसी क्लासेससमोर निदर्शनं केली. मोटेगावकर संचलित आरसीसी क्लासच्या 1,000 विद्यार्थ्यांकडून घेतलेलं शैक्षणिक शुल्क परत करण्यात यावं आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काल सुमारे 90 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली. 1 आठवड्याहून कमी काळात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे आता मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रतिलिटर झालं आहे. 4 वर्षांहून अधिक काळानंतर ही दरवाढ झाली आहे. इराणचं युद्ध आणि होरमुझ सामुद्रधुनी बंद होणं यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जगभर झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुणे विमानतळावरून 3 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 2 महिला आणि 1 अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते पुण्याहून आसामच्या गुवाहाटी इथं जाण्याच्या प्रयत्नात होते. मागच्या 10 महिन्यांमध्ये पुण्यातून 97 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
आहो या सरकार आलं दारी, महाराजस्व समाधान शिबिराची तयारी. शेतकरी तरुण माया बापांसाठी होतील काम सारी, संधी मोठी. जमीन जुमला दाखले सारे एकाच जागी, चला आपली सारी काम करूया वेगी. विसरू नका, येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
अधिक परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या सायबर पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत 4 संशयितांना अटक केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून थेट वसई इथं सुरू असलेलं बनावट कॉल सेंटर देखील उघडकीस आणलं. वेगवेगळ्या बँक खात्यांमधील तब्बल 1,19,00,000 रुपये गोठवून ते फसवणूक झालेल्या तरुणाला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अभियंत्याची तब्बल 3,14,99,891 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक तसंच खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ गनी पटेल यांनी खुलताबादच्या चिस्तिया महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय सामाजिक साहित्यिक आणि सहकार क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ कुमुद गोसावी यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. डॉ गोसावी या मूळ छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी होत्या. त्यांनी अनेक भारतीय संतांची चरित्रे लिहिली असून पैठणच्या संत एकनाथ महाराजांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांची एकनाथ महाराजांवरील एकोबा ही कादंबरी मराठीसह इंग्रजीतही प्रकाशित झाली. आपल्या साहित्याद्वारे गोसावी यांनी संतांचे विचार भक्ती आणि समाज प्रबोधनाचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. 6 महिन्यांपूर्वी याच तलावात निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचा बुडून मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या एका 12 वर्षाच्या मुलाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाला कथितरित्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ काल बीड इथं पंचायत समिती कार्यालयाला टाळे लावून डफ वाजवत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवावीत तसंच गरज भासल्यास सदर विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरच्या गावातली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता शासनानं जायकवाडी धरणातून या गावांसाठी पाणी सोडण्याला मान्यता दिली आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. राज्यात काल अमरावती इथं सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अकोला इथं 46.5 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी 44.2, बीड 43.3, छत्रपती संभाजीनगर इथं 43.4 तर धाराशिव इथं 42.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः 8 ते 9 जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक कामं तातडीनं उरकून घ्यावीत असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे आणि डॉ गणी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.